नमस्कार सर, मी ब्रांचेस टीममधून बोलतो. सर आपलं बोलणं झालं होतं सर याच्या आधी 1 तारखेला आमच्या इव्हेंटबद्दल, तर तुम्ही इव्हेंटला व्हिजिट केलं का? अच्छा मॅडम, तर मग मॅडम तुम्ही आता या वीकमध्ये करू शकता का कुठं व्हिजिट? मॅडम तुम्हाला कुठली प्रॉपर्टी आवडली का परांजपे यांची? तुम्हाला कोणती प्रॉपर्टी आवडली का परांजपे स्कीमची? अच्छा तर एक काम, अच्छा अच्छा ठीक आहे मॅडम. एक काम करा मॅडम, तुमचा जो मेल आहे ना तो मेल वगैरे कन्फर्म तुम्ही बघून घ्या. तुम्हाला तिकडे लोकेशन आणि सगळं थोडंफार म्हणजे बेसिक डिटेल आहेत आमच्या प्रॉपर्टीज बद्दल, ते बघून तुम्ही कॉलबॅक करा मॅडम. मग सांगा तुम्हाला कुठं, कारण की आम्ही तो आमच्या कस्टमरसाठी मॅडम आमची जी ऑफर होती आम्ही ती एक्सटेंड केली संडे पर्यंत. जर तुम्ही संडे त्या आज जर येऊन बुकिंग करून जाता मॅडम तुम्हाला सगळ्या ऑफर भेटतील मॅडम. ओके मॅडम, थँक्यू मॅडम.